चीनीमंडी.com पॉडकास्ट।
फिझी डेली शुगर मार्केट अपडेट। सोमवार 1 जुलै 2019। डोमेस्टिक मार्केट। आठवड्याच्या सुरुवातीला देशभरातील साखर बाजारात शांतता दिसली। महाराष्ट्रातील कारखान्यांचे भाव 3100 ते 3140 रुपये ओपन राहिले, तर दुसरीकडे रिसेलचा व्यापार 3020 ते 3050 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये भाव 3220 ते 3250 रुपये, तर रिसेलचा व्यापार 3130 ते 3220 रुपयात झाला। गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3100 ते 3150 रुपये राहिला। तामिळनाडूमध्ये GST सोडून साखरेचे भाव 3240 ते 3320 रुपये होते। इंटरनॅशनल मार्केट। बाजारात काही मोठी हालचाल दिसून आली नाही। लंडन पांढऱ्या साखरेचे भाव 329.60 डॉलर, तर US साखरेचा व्यापार 12.75 सेंट्स होता। कच्च्या साखरेचं FOB इंडिकेशन 336 ते 338 डॉलर आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव 352 ते 355 डॉलर राहिले। एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी 21,000 ते 21,300 रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर 22,000 ते 22,200 रुपये प्रति मेट्रिक टन होती। करन्सी आणि कमोडिटी। रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 68.94 होता, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 3.5 राहिला। क्रूड फ्युचर्स 4,141 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI 59.94 डॉलर होते। इक्विटी। BSE 30 सेन्सेक्स 291 अंकांनी वाढून 39,686 अंकांवर, तर NSE निफ्टी 76 अंकांनी वाढून 11,865 अंकांवर राहिला।